नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूया काही ठळक घडामोडी। डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणातल्या आरोपी मालती मेहता यांना आज नाशिक पोलिसांनी पेठरोड इथं अटक केली। मालती मेहता या कंपनीच्या मालक आहेत। दुर्घटनेनंतर त्यांनी नाशिकमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता। ठाणे गुन्हे शाखेनं मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेतला। डोंबिवली इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत काल झालेल्या स्फोटात 9 जण मृत्युमुखी पडले तर 64 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे। जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पुण्याच्या एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित केलेल्या सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटाला 77व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ल सिनेफ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे। जगभरातल्या 555 चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधून आलेल्या 2263 लघुपटांमधून निवड झालेले 18 चित्रपट या पुरस्काराच्या स्पर्धेत होते। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्याच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे। 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 8 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे। यात उत्तर प्रदेशातल्या 14, हरियाणा 10, बिहार आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी 8, दिल्ली 7, ओडिशा 6, झारखंड 4 आणि जम्मू काश्मीरमधल्या 1 जागेचा समावेश आहे। एकंदर 889 उमेदवार या 6व्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतदान उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत होईल। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 10.67% पाणीसाठा शिल्लक आहे। हवेतल्या वाढत्या उष्म्यामुळे तलावांमधल्या पाण्याचं वेगानं बाष्पीभवन होत आहे। मान्सूनचं आगमन लांबलं तर मुंबईवर पाणीटंचाईचं सावट राहील असा अंदाज आहे। भारतीय बॅडमिंटनपटू आणि 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधूनं मलेशियन मास्टर्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। आज सकाळी क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात तिनं चीनच्या हान हुईचा 21-13, 14-21, 21-22 असा पराभव केला। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुमारे 8 अंकांची किरकोळ घसरण झाली आणि 75,410 अंकांवर तो बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 11 अंकांची घसरण नोंदवत 22,957 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।